Mirna Nur el-Din ek prasidh abhinetri hain.
Mirna Nur el-Din ist eine berühmte Schauspielerin.
Uske kai prashansak duniya bhar mein hain.
Sie hat viele Fans auf der ganzen Welt.
Haal hi mein uske prem jeevan ke bare mein afwahein thi.
Kürzlich gab es Gerüchte über ihr Liebesleben.
Logon ne kaha ki wo Ahmed Al-Awadi ke saath hain.
Die Leute sagten, sie ist bei Ahmed Al-Awadi.
Mirna ne ek sakshatkar mein sach bataya.
Mirna erzählte die Wahrheit in einem Interview.
Usne kaha ki ve sirf dost hain.
Sie sagte, sie seien nur Freunde.
Mirna aur Ahmed saath mein ek nayi film par kaam karte hain.
Mirna und Ahmed arbeiten zusammen an einem neuen Film.
Ve dost hone ke liye khush hain.
Sie sind froh, Freunde zu sein.
Mirna chahti hai ki har koi tathyon ko jaan sake.
Mirna wünscht, dass alle die Fakten kennen.
Wo kehti hai ki afwahein logon ko chot pahuncha sakti hain.
Sie sagt, dass Gerüchte Menschen verletzen können.
Kai prashansak Mirna aur Ahmed ka samarthan karte hain.
Viele Fans unterstützen Mirna und Ahmed.
Ve naye film ka intezar utsukta se karte hain.
Sie warten gespannt auf den neuen Film.
Mirna apne prashansakon ke liye unke pyar ke liye dhanyawad karti hain.
Mirna dankt ihren Fans für ihre Liebe.
Wo har din kadi mehnat karna jari rakhti hain.
Sie arbeitet jeden Tag hart weiter.
Ahmed bhi ek bahut acha abhineta hai.
Ahmed ist auch ein sehr guter Schauspieler.
Fans aasha karte hain ki unhe saath mein screen par dekhe.
Fans hoffen, sie zusammen auf der Leinwand zu sehen.
Mirna chahti hai ki log tathyon ko jane.
Mirna will, dass die Leute die Fakten kennen.
Wo ummeed karti hai ki sach jald samne aayega.
Sie hofft, dass die Wahrheit bald herauskommt.
Kahani Mirna ki sachchi vyaktitva dikhati hai.
Die Geschichte zeigt Mirnas wahre Persönlichkeit.
Prashansak Mirna ki imandari se prem karte hain.
Fans lieben Mirna für ihre Ehrlichkeit.
Jigbo Burkina Faso ke uttari bhag mein ek shahar hai.
Jibo ist eine Stadt im nördlichen Burkina Faso.
Haal hi mein Djibo mein kai aatankwadi hamle hue hain.
Kürzlich gab es mehrere Terroranschläge in Jibo.
In hamlon ne logon ke beech dar paida kiya hai.
Diese Angriffe haben Angst unter den Menschen verursacht.
Kai parivaron ko apne ghar chhodne pade.
Viele Familien mussten ihre Häuser verlassen.
Sarkar suraksha mein sudhar ke liye kaam kar rahi hai.
Die Regierung arbeitet daran, die Sicherheit in der Region zu verbessern.
Sthaniya neta aur antarrashtriya samuh logon ki madad kar rahe hain.
Lokale Führer und internationale Gruppen helfen den Menschen.
Ek mahatvapurn hamla bazar ke paas hua.
Ein wichtiger Angriff ereignete sich in der Nähe des Marktes.
Kai log hamle mein ghayal ho gaye.
Mehrere Menschen wurden bei dem Angriff verletzt.
Medical team jaldi pahunchi madad karne ke liye ghayal logon ki.
Medizinische Teams trafen schnell ein, um den Verletzten zu helfen.
Djibo mein kai skoolon ko suraksha chintaon ke karan band karna pada.
Viele Schulen in Djibo mussten wegen Sicherheitsbedenken schließen.
Iska prabhav bachcho aur unki shiksha par pada hai.
Dies hat Kinder und ihre Bildung beeinflusst.
Bahut se log apne shahar mein shanti aur suraksha chahte hain.
Viele Menschen wollen Frieden und Sicherheit in ihrer Stadt.
Antarrashtriya sahayata mein bhojan aur chikitsa samagri shamil hain.
Internationale Hilfe umfasst Lebensmittel und medizinische Vorräte.
Log behtar bhavishya ke liye aashanvit hain.
Menschen sind hoffnungsvoll auf eine bessere Zukunft.
Sthaniya sangathan in lakshyon ka samarthan kar rahe hain.
Lokale Organisationen arbeiten daran, diese Ziele zu unterstützen.
Hamle desh mein badi samasyaon ka hissa hain.
Die Angriffe sind Teil größerer Probleme im Land.
Kai log shanti vartaon ke liye ummeed karte hain taki ye mudde hal kar sake.
Viele hoffen auf Friedensgespräche, um diese Probleme zu lösen.
Duniya dekh rahi hai aur Burkina Faso ka samarthan kar rahi hai.
Die Welt beobachtet und unterstützt Burkina Faso.
Saath mein log shanti aur suraksha lekar aane ki ummeed karte hain.
Gemeinsam hoffen die Menschen, Frieden und Sicherheit nach Djibo zu bringen.
Aapke Provident Fund PF balance ki jaanch aasan ho gayi hai aasan se upyog sevaon ke saath jo karmchari Provident Fund Sangathan EPFO dwara pradan ki gayi hain.
Das Überprüfen ihres Versorgungskontos PF Guthabens ist mit einfach zu bedienenden Diensten, die von der Employees Provident Fund Organisation EPFO bereitgestellt werden, einfacher geworden.
Aap apne PF balance ko do mukhya tarikon se jaanch sakte hain. Missed call aur SMS sevaen dono muft.
Sie können Ihren PF-Saldo über zwei Hauptmethoden überprüfen. Verpasster Anruf und SMS-Dienste, beide kostenlos.
मिस्ड कॉल द्वारा जांचने के लिए बस 076-690-066-66 पर अपनी पंजीकृत मोबाइल नंबर से डायल करें।
Per Anrufprüfungsüberprüfung zu überprüfen, wählen Sie einfach 076-690-066-66 von Ihrer registrierten Handynummer.
आप कॉल के तुरंत बाद अपने वर्तमान पीएफ बैलेंस विवरण के साथ एक एसएमएस प्राप्त करेंगे।
Sie erhalten kurz nach dem Anruf eine SMS mit den Details Ihres aktuellen PF-Guthabens.
सुनिश्चित करें कि आप जो मोबाइल नंबर उपयोग करते हैं वो EPFO के साथ रजिस्टर किया गया नंबर है ताकि सटीक जानकारी प्राप्त हो।
Stellen Sie sicher, dass die Mobilnummer, die Sie verwenden, diejenige ist, die bei der EPFO registriert ist, um genaue Informationen zu erhalten.
वैकल्पिक रूप से आप अपने पंजीकृत मोबाइल नंबर से एक विशिष्ट टेक्स्ट भेजकर एसएमएस सेवा चुन सकते हैं।
Alternativ können Sie sich für den SMS-Dienst entscheiden, indem Sie eine bestimmte Nachricht von Ihrer registrierten Handynummer senden.
SMS विकल्प का उपयोग करने के लिए EPFOHOUAN टाइप करें और इसे 7738299899 पर भेजें।
Die SMS-Option zu verwenden, geben Sie EPFOHOUAN ein und senden Sie es an 7738299899.
आपका UAN, Universal Account Number, आपके मोबाइल नंबर से लिंक होना आवश्यक है ताकि यह सेवा काम कर सके।
Ihre UAN, Universal Account Number, muss mit Ihrer Mobilnummer verknüpft sein, damit dieser Service funktioniert.
अपना UAN खोजने के लिए अपनी वेतन पर्ची जांचें या अपने नियोक्ता के HR विभाग से संपर्क करें।
Ihre UAN zu finden, überprüfen Sie Ihren Gehaltsnachweis oder kontaktieren Sie die Personalabteilung Ihres Arbeitgebers.
एक बार जब आप SMS भेजते हैं, तो आप अपनी PF शेष राशि और आखिरी योगदान विवरण वापसी संदेश के माध्यम से प्राप्त करेंगे।
Sobald Sie die SMS senden, erhalten Sie Ihre PF-Saldo-Unterlagen und Details zu den letzten Beiträgen per Rückantwort.
याद रखें, दोनों सेवाएं मुफ्त हैं और जानकारी प्राप्त करते समय आपका SMS बैलेंस या एयरटाइम खर्च नहीं करती हैं।
Denken Sie daran, dass beide Dienste kostenlos sind und Ihr SMS-Guthaben oder Ihre Gesprächszeit beim Empfang von Informationen nicht verbraucht werden.
अपने UAN और पंजीकृत मोबाइल नंबर को गोपनीय रखें ताकि दुरुपयोग या धोखाधड़ी को रोका जा सके।
Bewahren Sie Ihre UAN und registrierte Handynummer vertraulich auf, Missbrauch oder Betrug zu verhindern.
यदि आप इन सेवाओं का उपयोग करते हुए किसी भी समस्या का सामना करते हैं, तो आप सहायता के लिए EPFO ग्राहक सेवा से संपर्क कर सकते हैं।
Wenn Sie auf Probleme bei der Nutzung dieser Dienstleistungen stoßen, können Sie den EPFO-Kundendienst zur Unterstützung kontaktieren.
इन डिजिटल सुविधाओं का उपयोग समय बचाता है और आपको महत्वपूर्ण PF विवरणों तक त्वरित पहुंच देता है।
Die Nutzung dieser digitalen Einrichtungen spart Zeit und gibt Ihnen sofortigen Zugriff auf wichtige PF-Details.
अपने PF बैलेंस को नियमित रूप से जांचना आदत बनाएं ताकि अपने बचतों के बारे में अपडेट रहें।
Machen Sie es sich zur Gewohnheit, regelmäßig Ihren PF-Saldo zu überprüfen, über Ihre Ersparnisse auf dem Laufenden zu bleiben.
ये सक्रिय दृष्टिकोण आपके वित्तीय भविष्य की योजना बनाने में आश्वासन और स्पष्टता के साथ मदद करता है।
Dieser proaktive Ansatz hilft bei der Planung Ihrer finanziellen Zukunft mit Vertrauen und Klarheit.
हमेशा अपने व्यक्तिगत विवरणों को EPFO Records में सटीक और अपडेटेड रखें।
Halten Sie Ihre persönlichen Daten immer genau und aktuell in den EPFO Aufzeichnungen.
यदि आप अपना मोबाइल नंबर बदलते हैं, तो इन्हें बिना किसी बाधा के उपयोग जारी रखने के लिए तुरंत EPFO के साथ इसे अपडेट करें।
Wenn Sie Ihre Handynummer ändern, aktualisieren Sie sie umgehend bei der EPFO, diese Dienstleistungen ohne Unterbrechung weiterhin nutzen zu können.
इन सेवाओं का लाभ उठाकर आपके PF बैलेंस का प्रबंधन परेशानी मुक्त और सुविधाजनक बन जाता है।
Durch die Nutzung dieser Dienste wird die Verwaltung Ihres PF-Guthabens mühelos und bequem.
अपनी PF बैलेंस स्टेटमेंट्स की अनदेखी न करें, समय पर जांच से विसंगतियों और संभावित त्रुटियों से बचा जा सकता है।
Ignorieren Sie Ihre PF-Kontostandsauszüge nicht. Rechtzeitige Kontrollen können helfen, Unstimmigkeiten und potenzielle Fehler zu vermeiden.
हमेशा सूचित रहें और अपनी वित्तीय संपत्तियों को सुरक्षित करने के लिए प्रौद्योगिकी का लाभ उठाएं।
Bleiben Sie immer informiert und nutzen Sie Technologie, Ihre finanziellen Vermögenswerte geschickt zu sichern.
एएफएडी ने एक विस्तृत रिपोर्ट जारी की जो हाल के 4.9 मापांक वाले भूकंप के बारे में है।
Die AFAD veröffentlichte einen detaillierten Bericht über das kürzliche Erdbeben der Stärke 4,9 im Ägäischen Meer.
इस भूकंपीय घटना ने आसपास के तटीय कस्बों में मध्यम झटकों को महसूस किया, जिससे सार्वजनिक चिंता भड़की।
Dieses seismische Ereignis verursachte mäßige Erschütterungen, die in nahegelegenen Küstenstädten zu spüren waren, was erhebliche öffentliche Besorgnis auslöste.
प्राधिकरणों ने तुरंत आपातकालीन प्रतिक्रिया टीमों को संभावित क्षति का मूल्यांकन करने और आवश्यकतानुसार सहायता प्रदान करने के लिए जुटाया।
Die Behörden mobilisierten sofort Einsatzteams für den Notfall, um potenzielle Schäden zu bewerten und bei Bedarf Hilfe zu leisten.
प्रारंभिक जांचों से पता चलता है कि कोई हताहत नहीं हुए, जो प्रभावित समुदायों के लिए कुछ राहत प्रदान करता है।
Voruntersuchungen zeigen, dass keine Opfer gemeldet wurden, was den betroffenen Gemeinden einige Erleichterung bietet.
भूवैज्ञानिक संकेत देते हैं कि भूकंप एक तकनीकी दोष रेखा से महासागरीय तल के नीचे उत्पन्न हुआ, जो क्षेत्र में भूकंपीय गतिविधि का एक सामान्य स्रोत है।
Geologen stellen fest, dass das Erdbeben von einer tektonischen Verwerfungslinie unter dem Meeresboden ausging, eine häufige Quelle seismischer Aktivität in der Region.
विशेषज्ञ सुझाव देते हैं कि स्थानीय बुनियादी ढांचे का कमजोरियों के लिए आकलन किया जाए, विशेष रूप से पुल और पुराने भवन।
Experten empfehlen, dass die lokale Infrastruktur auf Schwachstellen hin bewertet wird, insbesondere Brücken und ältere Gebäude.
एएफएडी क्षेत्रीय सरकारों के साथ समन्वय भी कर रहा है ताकि किसी भी पश्चात झटकों या संबंधित आपात स्थितियों के लिए तत्परता सुनिश्चित की जा सके।
AFAD koordiniert auch mit den regionalen Regierungen, um die Bereitschaft für den Fall von Nachbeben oder damit zusammenhängenden Notfällen sicherzustellen.
तटीय रेखा के साथ समुदायों को एएफएडी और अन्य प्रतिक्रिया एजेंसियों द्वारा जारी सुरक्षा प्रोटोकॉल का पालन करने की सलाह दी गई है।
Gemeinden entlang der Küste wurden angewiesen, die von AFAD und anderen Einsatzbehörden herausgegebenen Sicherheitsprotokolle zu befolgen.
रिपोर्ट निरंतर निगरानी और समय पर संचार के महत्व को उजागर करती है ताकि ऐसे भूकंपीय घटनाओं के बाद जोखिम को कम किया जा सके।
Der Bericht hebt die Bedeutung von kontinuierlicher Überwachung und zeitgerechter Kommunikation hervor, um Risiken nach solchen seismischen Ereignissen zu minimieren.
पिछले दशक में एजिन क्षेत्र ने कई मध्यम भूकंपों का अनुभव किया, जो निरंतर भूवैज्ञानिक अस्थिरता को रेखांकित करता है।
Im vergangenen Jahrzehnt hat die Ägäis-Region mehrere moderate Erdbeben erlebt, was auf eine anhaltende geologische Instabilität hinweist.
वैज्ञानिक चालू रखते हैं दोष गतिशीलता का अध्ययन करने के लिए ताकि बेहतर भविष्य की घटनाओं की भविष्यवाणी कर सके और क्षेत्रीय तैयारी में सुधार कर सके।
Wissenschaftler setzen die Untersuchung der Störungsdynamik fort, um zukünftige Ereignisse besser vorherzusagen und die regionale Vorbereitung zu verbessern.
स्थानीय सरकारों को नव निर्माण परियोजनाओं में भूकंप प्रतिरोधी डिजाइन शामिल करने के लिए प्रोत्साहित किया जाता है।
Lokale Regierungen werden ermutigt, erdbebenresistente Designs in neue Bauprojekte zu integrieren.
वैज्ञानिक संस्थानों और आपातकालीन एजेंसियों के बीच सहयोग अधिक समन्वित आपदा प्रतिक्रिया को सुविधा प्रदान करता है।
Die Zusammenarbeit zwischen wissenschaftlichen Institutionen und Notfallagenturen erleichtert eine koordiniertere Katastrophenreaktion.
सार्वजनिक शिक्षा अभियान सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है कि नागरिक निकासी योजनाओं और सुरक्षा उपायों को समझें।
Öffentliche Aufklärungskampagnen sind entscheidend, um sicherzustellen, dass Bürger Evakuierungspläne und Sicherheitsmaßnahmen verstehen.
एएफएडी की व्यापक दृष्टिकोण में भूकंपीय निगरानी, अवसंरचना मूल्यांकन और सामुदायिक आउटरीच कार्यक्रम शामिल हैं।
AFADs umfassender Ansatz integriert seismische Überwachung, Infrastrukturbewertungen und Programme zur Gemeindearbeit.
ताज़ा निष्कर्ष भूकंप घटनाओं की अनिश्चितता पर जोर देते हैं, लगातार सतर्क रहने का आग्रह करते हैं।
Die neuesten Erkenntnisse betonen die Unvorhersehbarkeit von Erdbebenereignissen und mahnen zu kontinuierlicher Wachsamkeit.
निवासी याद दिलाए जाते हैं कि वे आपातकालीन किट तैयार करें और अपने पारिवारिक सुरक्षा योजनाओं की नियमित रूप से समीक्षा करें।
Die Bewohner werden daran erinnert, Notfallpakete vorzubereiten und ihre Familiensicherheitspläne regelmäßig zu überprüfen.
लगातार वित्त पोषण और सरकारी समर्थन इन पहलों को बनाए रखने और क्षेत्रीय लचीलापन बढ़ाने के लिए आवश्यक हैं।
Kontinuierliche Finanzierung und staatliche Unterstützung sind entscheidend, um diese Initiativen zu erhalten und die regionale Resilienz zu stärken.
एएफएडी की आपदा तैयारी के प्रति प्रतिबद्धता अन्य ऐसे क्षेत्रों के लिए एक मॉडल के रूप में सेवा देती है जो सिस्मिक खतरों के प्रति प्रवण हैं।
Das Engagement der AFAD für Katastrophenvorsorge dient als Modell für andere seismisch gefährdete Regionen.
अंततः वैज्ञानिक डेटा को सामुदायिक सहभागिता के साथ एकीकृत करना भविष्य के भूकंपों के प्रभाव को कम करने के लिए महत्वपूर्ण है।
Letztendlich ist die Integration wissenschaftlicher Daten mit dem Engagement der Gemeinschaft entscheidend, um die Auswirkungen zukünftiger Erdbeben zu verringern.
AFAD भूकंपीय गतिविधि की निगरानी करना जारी रखता है और अंतर्राष्ट्रीय सहयोग करता है ताकि भूकंप तैयारी की रणनीतियों को बढ़ावा दिया जा सके।
AFAD setzt die Überwachung der seismischen Aktivität fort und arbeitet international zusammen, um Strategien zur Erhöhung der Erdbebenvorbereitung zu verbessern.
एगियन सागर में हाल ही में 4.9 तीव्रता का भूकंप इस भूकंपीय क्षेत्र में स्थायी भूवैज्ञानिक अस्थिरता को उजागर करता है।
Das jüngste Erdbeben der Magnitude 4,9 in der Ägäis unterstreicht die anhaltende geologische Volatilität in dieser seismischen Zone.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.